चीनी मंडी .com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांची FRP कराराचा कारखाना पाडणार पायंडा। यंदाच्या ऊस गाळप हंगामात एकूणच FRP प्रश्न खूप गाजला। साखर कारखाने आर्थिक अडचणीत होते तर शेतकरी संघटनांनी एकरकमी FRP आग्रह धरला होता, पण साखर कारखान्यांनी एकरकमी FRP बंधनाला बगल देऊन थेट सभासद शेतकऱ्यांशी टप्प्याटप्प्यानं FRP देण्याचा करारच करून घेतला। त्यामुळं पुढच्या हंगामातही हाच पायंडा पडणार असून एकरकमी FRP ऊस उत्पादकांचं स्वप्न आता स्वप्नच राहणार असल्याचं बोललं जात आहे। शेतकरी संघटनांनी थकीत FRP आंदोलन करून एकरकमी FRP आग्रह धरला। त्याची दखल घेऊन साखर आयुक्तालयानं कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर कारखान्यांनी घाईघाईनं FRP जमा करण्यास सुरुवात केली, पण FRP एकच हप्ता बहुतांश कारखान्यांनी दिला। आता हंगाम अंतिम टप्प्यात आल्यानंतर दबावाखाली कारखान्यांनी सभासद शेतकऱ्यांशी 3 टप्प्यात FRP देण्याचे करार करून घेतले आहेत। शेतकऱ्यांनीही कारखान्यांच्या या करारांवर सह्या केल्या आहेत। सध्या महाराष्ट्रात 28 साखर कारखान्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्यांशी करार केले आहेत। राज्यात यावर्षी 193 साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू झालं। या कारखान्यात 1 मार्चपर्यंत 837.72 लाख टन ऊसाचं गाळप झालं असून एकूण 92,50,000 टन साखर उत्पादन झालं आहे। साखरेला बाजारात मागणीच नसल्यामुळं कारखान्यांकडं कॅश फ्लो नव्हता, त्यामुळं त्यांनी शेतकऱ्यांचे FRP पैसे थकवले। सध्या राज्यात 4,864 कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे। साखर आयुक्तालयानं कारवाईचा बडगा उगारल्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जवळपास 8,500 कोटी रुपयांची FRP कारखान्यांकडून भागवण्यात आली। ऊस नियंत्रण कायद्यानुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांसोबत टप्प्याटप्प्यानं FRP देण्याचा करार केला नसेल तर त्यांना ऊस मिळाल्यानंतर 14 दिवसात FRP रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी लागते। अन्यथा या कारखान्यांना FRP व्याज द्यावं लागतं। त्यामुळं कारखान्यांनी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांशी करार करून घेण्यास सुरुवात केली आहे। काही कारखान्यांनी त्यांच्या वार्षिक सभेतच असे ठराव करून घेतले होते। आता हाच पायंडा पडणार असल्यानं पुढील हंगामातही 3 टप्प्यात FRP देण्याची पद्धत रूढ होणार असल्याचं बोललं जातं। ऊस दिल्यानंतर सभासद शेतकऱ्यांना 75% रक्कम, त्यानंतर बेंदूर काळात दुसरा आणि दिवाळीत तिसरा हप्ता देण्याचे करार करण्यात येत आहेत। त्यावर शेतकरीही मंजुरी देत असल्याचं दिसत आहे। सुरुवातीला असा करार केलेल्या कारखान्यांची संख्या 17 होती, ती आता 28 झाली आहे।